नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काही अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण. नांदेड जिल्ह्यात कुऱ्हाडीने मतदान यंत्र फोडणारा युवक अटकेत, तर परभणीजवळच्या बलसा ग्रामस्थांचा मतदानावरचा बहिष्कार मागे. चौथ्या टप्प्यातल्या अर्जांची छाननी पूर्ण. जालन्यात 12, बीडमध्ये 19, तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातले 7 अर्ज बाद. आणि बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 225 बालविवाह थांबवण्यात चाइल्ड हेल्पलाईनला यश. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 88 लोकसभा मतदारसंघात आज काही प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोलीसह राज्यात बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम या 8 मतदारसंघातल्या 204 उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत नांदेड इथं 52.47%, परभणी इथं 53.79%, हिंगोली इथं 52%, यवतमाळ वाशिम 54%, तर अकोल्यात 52% मतदानाची नोंद झाली. हिंगोली लोकसभा मतदारसंघात 39 मतदान केंद्रावरील बॅलेट युनिट, 16 केंद्रांवरील कंट्रोल युनिट आणि 25 व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये अडथळा निर्माण झाला. मात्र तांत्रिक बिघाड दूर करण्यासह काही यंत्र तत्काळ बदलून देण्यात आल्यावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं. परभणी लोकसभा मतदारसंघातही 20 मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. या सर्व ठिकाणी मतदान यंत्र त्वरित बदलून देण्यात आली, त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. नांदेड लोकसभा मतदारसंघात बिलोली तालुक्यातल्या रामतीर्थ इथल्या मतदान केंद्रावर एका युवकानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचं बॅलेट युनिट कुऱ्हाडीने फोडण्याचा प्रकार समोर आला. भैयासाहेब एडके असं या युवकाचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या ठिकाणी बॅलेट युनिट तत्काळ बदलून देण्यात आलं. दरम्यान या युवकानं मतदान केंद्रात कुऱ्हाड कशी नेली हा प्रश्न उपस्थित होत आहे. परभणी शहराजवळील बलसा खुर्द गावात असलेल्या समस्यांमुळे नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला. मात्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात हिवरी इथल्या मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांनी दुपारचं भोजन एकत्रित केल्यानं मतदारांचा खोळंबा झाला. या ठिकाणी तात्काळ बसलेले अनेक मतदार मतदान न करताच परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघातील विष्णुपुरी इथं पर्यावरणपूरक मतदान केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. या मतदान केंद्रावरील सुविधांबाबत मतदारांनी समाधान व्यक्त केलं. शहरात गुजराती महाविद्यालयात महिला संचलित सखी मतदान केंद्रात मतदारांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. परभणी लोकसभा मतदारसंघात सखी मतदार केंद्र निर्माण करण्यात आलं होतं. यात सर्व अधिकारी आणि कर्मचारी महिला होत्या. या केंद्राला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट देऊन पाहणी केली, तसंच नवमतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत होता. हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं युवराज भिसे या नवमतदार युवकानं मुंबईहून येत, तर श्रद्धा सूर्यवंशी या नवमतदार युवतीने बंगळुरू इथून येत आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.
माझं नाव युवराज कृष्णराव मिसे पाटील आहे. माझं कॉलेज मुंबईला आहे. भारताची डेमोक्रेसी मी अजून मजबूत करण्यासाठी मी इथं व्होटिंग द्यायला आलो आहे. आणि माझं हे आव्हान आहे की सगळ्यांनी येऊन इथं वोट द्यायला हवं. एक वोट पण डिफरन्स मॅटर करते. इथं मी खूप प्राऊड फील करतो की भारताची डेमोक्रेसीमध्ये माझा खूप मोठा हातभार आहे.
माझं नाव श्रद्धा विजयकुमार सूर्यवंशी. मी बंगलोरवरून आलेली आहे अँड इट्स माय फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ व्होटिंग. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट अँड सजेस्ट एव्हरीवन, प्लीज डू वोट, कारण एका मतानेही भरपूर फरक पडू शकतो.
लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याची अधिसूचना आजपासून लागू झाली. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या 6 मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात 3 मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 4 मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 6 मेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून 20 मे रोजी मतदान होणार आहे. आज पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील यांनी, तर कल्याण लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाकडून सुशीला कांबळे, राईट टू रिकॉल पक्षाकडून अमित उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज 3 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जेपी गावित आणि सुभाष चौधरी यांनी, तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. धुळे लोकसभा मतदारसंघात आज 41 अर्जांची विक्री झाली. यात भाजपा उमेदवार डॉ सुभाष भामरे यांच्या वतीनं 4 अर्जांची खरेदी केली. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज झाली. 29 तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान होईल. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून 51 उमेदवारांनी 78 अर्ज दाखल केले होते. यापैकी 7 जणांचे अर्ज बाद झाले तर 44 उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याचं जिल्हा माहिती कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून 47 उमेदवारांनी 68 अर्ज दाखल केले होते. यापैकी 12 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. बीड इथून 76 उमेदवारांनी 99 अर्ज दाखल केले होते. यापैकी 19 जणांचे अर्ज बाद ठरले तर 55 अर्ज वैध ठरल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुदळ मुंडे यांनी दिली. राज्यात आज झालेल्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रीज कार्यक्रम मतदानाचा मागोवा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आज रात्री 8:15 वाजता प्रसारित होईल. दरम्यान राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 225 बालविवाह थांबवण्यात चाइल्ड हेल्पलाईनला यश आलं आहे. बीड जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन मोहीम जिल्हाधिकारी दीपा मुधळ मुंडे यांच्या मार्गदर्शनात राबवली जात असून जिल्ह्यात शून्य बालविवाहपर्यंत आणण्याचं ध्येय असल्याचं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पथकाचं अभिनंदन केलं आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आज अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान भाजपच्या उमेदवार डॉ हिना गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी, केसी पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. गोवाल पाडवी यांनी मालमत्तेचं विवरण दिलं नसून 90 दिवसांच्या आतील बँकेच्या नोंदी देखील जोडल्या नसल्याचं तसंच गावित दाम्पत्यानं चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचं हिना गावित यांनी म्हटलं होतं. मात्र याबाबत दोन्ही पक्षांच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गोवाल पाडवी यांचा अर्ज वैध ठरवला. भारतीय जनता पक्षानं याविरोधात न्यायालयात अथवा निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे. बीड इथं येत्या रविवारी 28 एप्रिलला मतदार जनजागृतीसाठी सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधळ मुंडे यांच्या मार्गदर्शनातून ही फेरी काढण्यात येणार असून या फेरीची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथून करण्यात येईल. जनकल्याण संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना जाहीर करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील गोडेगाव इथं येत्या 30 एप्रिल रोजी आयोजित समारंभात बोरुडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बोरुडे यांनी या संस्थेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना गेल्या 31 वर्षांपासून मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचं काम केलं आहे. चीनमध्ये शांघाय इथं सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा या मिश्र जोडीनं आज अंतिम फेरीत प्रवेश केला. यासोबतच या स्पर्धेतलं भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. उद्या सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांचा सामना एस्टोनियाच्या संघाबरोबर होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काही अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण. नांदेड जिल्ह्यात कुऱ्हाडीने मतदान यंत्र फोडणारा युवक अटकेत तर परभणी जवळच्या बलसा ग्रामस्थांचा मतदानावरचा बहिष्कार मागे. चौथ्या टप्प्यात अर्जांची छाननी पूर्ण. जालन्यात 12, बीडमध्ये 19 तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातले 7 अर्ज बाद आणि बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 225 बालविवाह थांबवण्यात चाइल्ड हेल्पलाईनला यश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.